Media Pro Studios. दोस्तांनो, वैज्ञानिकांची चरित्रे या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या वैज्ञानिकांच्या जीवनगाथा आपल्याला नक्कीच आवडतील, स्फूर्ती देतील आणि संकटावर मात करून पुढे जायला प्रेरणाही देतील. तर सुरू करूयात आजची गोष्ट. मित्रांनो, तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला ओळखता का जो एक फिलॉसॉफर, ॲस्ट्रॉनॉमर, एक फिजिसिस्ट, मॅथमॅटिशियन, इंजिनियर, इन्व्हेंटर किंवा वेपन्स डिझायनर, हे सगळं काही आहे? नक्कीच तुमच्या नजरेत आज असं कुणीच नसेल. पण आजपासून तब्बल 2500 वर्षांपूर्वी एक असा थोर शास्त्रज्ञ होऊन गेला जो हे सगळं काही तर होताच, शिवाय एक देशभक्त होता. इन्फायनाईट डेसिमल्स, सूर्यकिरणांना फोकस करून समुद्रातल्या जहाजांना जाळून टाकणारे भव्य भिंग, समुद्रातून शत्रूची जहाजं उचलून घेणाऱ्या प्रचंड मोठ्या क्रेन्स, असे अचाट आणि अफाट शोध लावणारा कोण होता बरं हा अवलिया शास्त्रज्ञ? तर मित्रांनो, हा बहुरंगी अगदी चाणाक्ष शास्त्रज्ञ होता थोर आर्किमिडीज. मित्रांनो, आर्किमिडीजला आपल्या संशोधनांवर इतका विश्वास होता की त्याने एकदा राजाला म्हटलं, मला आधारासाठी पृथ्वीबाहेर थोडीशी जागा द्या आणि मग पहा मी एकटा तर्फेच्या तत्वावर पृथ्वी सुद्धा हलवतो की नाही. तर ऐकूयात या आर्किमिडीजची गोष्ट. जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी इटलीच्या दक्षिणेस वसलेलं सिसिली बेट, या बेटावर होतं सिरॅक्यूज नावाचं एक शहर. दुपारची शांत वेळ होती. सिरॅक्यूज या सिसिलियन शहरातली प्रमुख रस्त्यावरची रहदारी थोडी दुपारच्या उन्हामुळे मंदावली होती. लोक विसावले होते. दुपारच्या भोजनासाठी अनेकांनी शहरातल्या भोजनगृहात गर्दी केली होती. काहीजण टेबलावरच्या बिअरचा आस्वाद घेत होते, गप्पात रंगलेले होते आणि अनेक जण रस्त्याच्या कडेला वृक्षाच्या सावलीत पहुडलेले होते. तिथे रस्त्यावर बरीचशी सार्वजनिक स्नानगृह म्हणजेच पब्लिक वॉशरूम्स होती. त्यात अनेक जण शॉवरच्या पाण्याचा आनंद लुटत होते. असं म्हणतात त्या मानानं शांतताच होती. अचानकपणे शांततेचा भंग करणारा गजबजाटाचा एक आवाज सर्वत्र येऊ लागला. सगळ्यांच्या नजरा रस्त्याकडे वळल्या. एक दाढीवाला माणूस, युरेका युरेका, म्हणजे मला सापडलंय मला सापडलंय, असं मोठ्या आनंदानं ओरडत होता. पण गंमत बघा ना, युरेका युरेका असं ओरडता ओरडता तो स्नानगृहातून बाहेर आला होता. त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं. रस्त्यानं नग्न अवस्थेत तो पळत होता. असेल कोणी वेडा असं समजून अनेकांनी दुर्लक्ष केलं. पण त्या व्यक्तीला ओळखणाऱ्यांना मात्र लगेच कळलं, या माणसाला काहीतरी महत्वपूर्ण गुपित कळलं असणार आहे, कशाचं तरी रहस्य सापडलं असणार आहे. आणि याची खात्री होऊन त्या पळणाऱ्या नागड्याच्या मागे अनेक जण धावू लागले. हे दृश्य बघताच रस्त्याच्या कडेला बसलेल्या स्त्रिया घाबरून गेल्या. रस्त्याच्या मध्यावरून नागड्या अवस्थेत पळणाऱ्या या माणसाची धाव राजवाड्याकडे होती. त्याला राजाला काहीतरी सांगायचं होतं. पण कोण होता हा उघड्यानं धावणारा माणूस? तो कोणी वेडा नव्हता, तर तत्कालीन प्रसिद्ध गणिती आणि यंत्रशास्त्रज्ञ आर्किमिडीजच होता तो. शहरात त्याला खूप मान होता. पण त्याला कसला एवढा आनंद झाला होता? तर त्यामागे एक गोष्टच आहे. त्याचं झालं असं की सिराक्यूजच्या राजानं आपल्या विजयाच्या निमित्तानं देवाला घालण्यासाठी एक सुंदर सोन्याचा मुकुट बनवायचं ठरवलं. हा मुकुट बनवण्यासाठी त्यानं सोनाराला आज्ञा केली आणि त्यासाठी लागणारं सगळं सोनंही दिलं. सोनारानं अत्यंत आकर्षक, खूप सुंदर, खूप देखणा असा छान मुकुट बनवून राजाला आणून दिला. राजाला मुकुट खूपच आवडला, पण जेव्हा राजानी मुकुट हातात घेतला त्याला तो फार हलका वाटला. त्याच्या मनात शंका आली, मुकुटामध्ये भेसळ केली असावी, पण हा इतका सुंदर मुकुट परत कसा वितळवायचा? म्हणून हा मुकुट न वितळवता त्यात काही भेसळ आहे का हे शोधून काढण्याचं काम राजानं आर्किमिडीजला दिलं. आणि हाच प्रश्न आर्किमिडीजला दिवस रात्र सतावत होता. सतत तो याच बाबतीत विचार करत असे. खाताना झोपताना इतकंच काय तर आंघोळीला गेला असताना सुद्धा. मित्रांनो, ऐकूयात आर्किमिडीजच्या सिद्धांताबद्दल. एक दिवस या मुकुटाच्याच विचारांच्या तंद्रीत तो सार्वजनिक स्नानगृहात म्हणजेच पब्लिक वॉशरूम मध्ये आंघोळीसाठी गेला. तिथं पाण्यानं काठोकाठ भरलेला एक बाथटब होता. आर्किमिडीज आंघोळीसाठी त्यात उतरला आणि त्याचबरोबर त्या टब मधून काही पाणी बाहेर सांडलं. आर्किमिडीजला प्रश्न पडला, असं का झालं असेल बरं? या प्रश्नावर विचार करता करता त्यानं एका सिद्धांताचा शोध लावला. कोणत्याही द्रव पदार्थात म्हणजेच एखाद्या लिक्विडमध्ये जर एखादा घन पदार्थ बुडवला म्हणजेच एखादी सॉलिड वस्तू बुडवली तर तिचं वजन कमी होतं आणि हे वजन तितकंच असतं जे त्या घन पदार्थामुळे बाहेर सांडलेल्या द्रव पदार्थाचं वजन असतं. म्हणजेच काय तर एखादी सॉलिड वस्तू आपण एखाद्या पाण्यानं भरलेल्या भांड्यात बुडवली तर त्या भांड्यातून बाहेर पडणारं पाणी हे त्या सॉलिड वस्तूच्या वजना एवढं असतं. तर त्या बाथटबमध्ये बसल्याबरोबर या थोर सिद्धांताचा आर्किमिडीजला शोध लागला. याच पद्धतीनं देवासाठी राजानं केलेला मुकुट न मोडता न वितळवता आपल्याला सोन्याचा खरे खोटेपणा सिद्ध करता येईल याची त्याला खात्री वाटून जो आनंद झाला त्या भरातच आपल्या अंगावर कपडे नसल्याचं भान न राहून तो रस्त्यानं राजाला ही गोष्ट सांगण्यासाठी धावतच सुटला. मित्रांनो, हाच सिद्धांत आर्किमिडीजचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. आणि या सिद्धांताच्या जोरावर मुकुटातल्या सोन्याची भेसळ त्यानं उघडकीस आणली. राजा आर्किमिडीजवर खुश झाला. इसवी सनापूर्वी 3rd century आर्किमिडीज हा ग्रीक गणिती सिसिलीत होऊन गेला. भूमिती, हायड्रोस्टॅटिक्स आणि मेकॅनिक्समध्ये त्या काळात त्यानं लावलेले शोध आजही अजोड आहेत. त्याचे वडील फायडियाज हे ज्योतिर्विद होते. तशी आर्किमिडीजच्या कुटुंबाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाहीये, पण त्याचा एक मित्र हेराक्लेडीज यानं त्याचं चरित्र लिहिलं असल्याचं बोललं जातं. मात्र दुर्दैवानं तेही उपलब्ध नाहीये. सिरॅक्यूजच्या राजाशी आर्किमिडीजचं नातं होतं असं मानलं जातं. मित्रांनो, ऐकूयात आर्किमिडीजच्या अजोड गुरुप्रेमाबद्दल. वयाच्या 10व्या वर्षी त्या काळात शिक्षणाची उत्तम सोय असलेल्या अलेक्झांड्रिया या शहरामध्ये तो शिकण्यासाठी आला. अलेक्झांड्रिया हे तत्कालीन बुद्धिवंतांचं माहेरघर होतं. खूप हुशार असे शास्त्रज्ञ तिथे होऊन गेले. युक्लिड व टोलेमी हे प्राचीन काळातील वैज्ञानिक इथे शिकले होते. लहानपणापासूनच आर्किमिडीजला गणित आणि भूमिती म्हणजेच मॅथमॅटिक्स अँड जिओमेट्री या विषयांची खूप आवड होती. अलेक्झांड्रियात तत्कालीन अनेक विद्वानांशी त्याचा संबंध आला. त्यानं मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी कॉनन याचं शिष्यत्व पत्करलं. कॉनन हा भूमितीचा जन्मदाता युक्लिडचा शिष्य होता. आपला गुरु कॉनन याच्या अगाध ज्ञानाबद्दल आर्किमिडीजला नेहमीच आदर वाटायचा. या कॉननचा अकाली मृत्यू झाला. अलेक्झांड्रियाहून परत आल्यावर आर्किमिडीज हेरॉन राजाच्या पदरी राहिला. तिथं त्यानं यंत्रशास्त्र आणि गणितशास्त्रात अनेक शोध लावले. त्याचे अनेक शोध लोकांना चकित करायचे. त्याच्या गणितातल्या शोधांबद्दल लोक जेव्हा त्याची स्तुती करायचे तेव्हा तो म्हणायचा, अहो माझी का उगा स्तुती करताय, मी लावलेले शोध म्हणजे खरं तर कॉननचेच आहेत. त्याला जर पुरेसं आयुष्य मिळालं असतं तर त्यानंच ही प्रमेय ही थेरम्स शोधून काढली असती आणि स्वतःचे शोध लोकांच्या समोर मांडले असते. एवढंच नाही तर माझ्यापेक्षा कितीतरी अधिक महत्वपूर्ण सिद्धांत त्याच्या हातून जगापुढे आले असते. दोस्तांनो, केवढा हा आपल्या गुरुबद्दल आदर. वैज्ञानिक इतिहासात असं अभावानंच आढळतं बरं का. तर मित्रांनो, आता आपण ऐकूयात आर्किमिडीजच्या स्क्रूची गंमत. जेव्हा आर्किमिडीज इजिप्तमध्ये अलेक्झांड्रियात वास्तव्य करत होता, तेव्हा त्यानं तिथं खूप प्रवास केला. तिथे त्याची अरिस्टोथेनेस या गणिती तत्वज्ञाशी भेट झाली आणि पुढे मैत्री पण वाढली. याच अरिस्टोथेनेसनं पृथ्वीच्या परिघाची मोजणी म्हणजेच काय अर्थच्या सर्कमफरन्सचं कॅल्क्युलेशन गणितशास्त्राच्या आधारे केलं होतं. त्याच्याचमुळे आर्किमिडीजला ज्योतिर्विद शास्त्रात गोडी निर्माण झाली. अलेक्झांड्रियात असतानाच आर्किमिडीज यानं इजिप्तच्या जलयोजनेचा अभ्यास केला आणि नाईल नदीचं पाणी वर खेचण्यासाठी एक स्क्रू सारखं यंत्र शोधून काढलं. याच यंत्राला आर्किमिडीजचा स्क्रू असं म्हणतात. हे यंत्र म्हणजे एका मोठ्या नळकांड्यात एक लाकडी स्क्रू बसवल्यासारखं दिसतं. नळकांड्याची एक बाजू त्याचा तळ नदीच्या पाण्यात बुडवलेला असतो आणि नळकांड्याचा दांडा फिरवला की स्क्रूच्या सहाय्यानं नदीचं पाणी नळकांड्याच्या वरच्या टोकाला म्हणजेच दुसऱ्या बाजूला पोचतं. या शोधामुळे नदीचं पाणी वर खेचणं खूप सोपं झालं. अनेक वर्ष इजिप्तमध्ये या स्क्रूद्वारे नदीचं पाणी खेचल्या जायचं. त्यानंतर ग्रीक लोकांनी द्राक्ष, ऊस यांसारख्या फळातनं रस बाहेर काढण्यासाठी अशाच एका स्क्रूच्या सुधारित यंत्राचा उपयोग केला. ऑलिव्ह ऑइल काढण्यासाठी पण त्याचा उपयोग केला जाऊ लागला. आर्किमिडीजला गणिताबद्दल अपार प्रेम होतं. भूमितीची प्रमेय म्हणजेच जिओमेट्रीची थिअरम सोडवण्यात तो इतका गर्क व्हायचा की मग त्याला कसलंच भान नसायचं. खाणं पिणं आंघोळीचं सुद्धा त्याला भान नसायचं. अशा वेळी बळेबळेच आर्किमिडीजचा नोकर त्याला दोन घास खाऊ घालायचा आणि मग आंघोळीला अक्षरशः त्याला उचलून न्यायचा. आर्किमिडीजला स्नानगृहात ढकलून द्यायचा. पण स्नानगृहात ढकलल्यावरही आर्किमिडीज आंघोळ न करताच तेलानं बरबटलेल्या आपल्या त्या उघड्या नागड्या अंगावर भूमितीच्या किचकट आकृत्या काढत बसायचा आणि आंघोळ विसरूनच जायचा. अशा या आर्किमिडीजनं एकदा पृथ्वीला हलवण्याची गर्वोक्ती केली होती बरं का. आर्किमिडीज गणित आणि भूमिती तज्ज्ञ तर होताच, पण तो एक कुशल असा यंत्रशास्त्रज्ञ देखील होता. वेगवेगळ्या मशीन्स डिझाईन करणं हे त्याला फार आवडायचं. त्याला तर्फेचं तत्व चांगलंच माहिती होतं, म्हणजेच लिव्हरचं प्रिन्सिपल चांगलंच ठाऊक होतं. त्याच्या जोरावर तो एकदा सिरॅक्यूजच्या राजाला जाऊन म्हणाला, मला आधारासाठी पृथ्वी बाहेर थोडीशी जागा द्या, मग पहा मी पृथ्वी हलवतो की नाही ते. त्याचे हे गर्वोक्तीपूर्ण उद्गार ऐकून राजा त्याला म्हणाला, अरे पृथ्वी हलवण्याची गोष्टच सोड, मला नुसतं एखादं जड वजन हलवून किंवा उचलून दाखव म्हणजे झालं. तेव्हा आर्किमिडीजनं तर्फेच्या तत्वावर म्हणजेच लिव्हरच्या प्रिन्सिपलवर त्याला मोठं असं वजन फार थोडीशी शक्ती लावून उचलून दाखवलं. तर्फेचं तत्व राजाला समजावताना आर्किमिडीज म्हणाला, तर्फेच्या अंगी साध तत्व आहे, कार्यस्थान, आधारस्थान आणि प्रेरणास्थान, म्हणजेच काय वर्क पॉइंट, सपोर्ट पॉइंट अँड इन्स्पिरेशन पॉइंट. या तीन गोष्टी तर्फेत महत्वाच्या आहेत. प्रेरणास्थान म्हणजे जोर लावण्याचं स्थान. हे प्रेरणास्थान आधारस्थानापासून जितकं दूर असेल त्याच मानानं कार्यस्थानी म्हणजेच वर्क पॉइंटवर कार्य घडतं आणि त्याचमुळं आहे त्या स्थानी अधिक जोर मिळू शकतो. याचाच अर्थ असा की अगदी लहान प्रेरणेनं फार थोडी शक्ती वापरून कार्य करण्याची युक्ती तर्फेत असते. मित्रांनो, हेच ते तर्फेचं तत्व. आणि याच तत्वाच्या जोरावर आर्किमिडीजनं चक्क पृथ्वीला हलवण्याची गोष्ट केली होती. असंच एका कप्पीच्या वापरानं म्हणजेच एका पुलीच्या वापरानं तो मोठ्या मोठ्या जड वस्तू सहजपणे उचलून दाखवायचा. लहान लहान जहाजं पण तो अशाच प्रकारे उचलून दाखवायचा. त्यामुळे आर्किमिडीजला लोक सुपरमॅन समजू लागले होते. त्याच्या अंगी अचाट अफाट शक्ती असावी असं त्यांना वाटायचं. मित्रांनो, आता ऐकूयात आर्किमिडीजच्या गणिती शोधांबद्दल. मित्रांनो, आर्किमिडीजनी वक्र रेषांकित आकृतींचं क्षेत्रफळ म्हणजेच काय तर कर्व्ड लाईन्सनी काढलेल्या एखाद्या जॉमेट्रिक फिगरचा एरिया शोधून काढण्यासाठी एक मापन पद्धती तयार केली. पूर्वीच्या असलेल्या मापन पद्धतीत फेरफार करून त्यानं इंटिग्रल कॅल्क्युलस विकसित केलं. मात्र त्यासाठी फार घोटाळ्याची आणि बोजड अंक पद्धती त्याला वापरावी लागली. समुद्राच्या काठचे वाळूकणही मोजून दाखवणं शक्य आहे असं प्रतिपादन करून त्यानं ते मोजण्याची गणिती पद्धतही शोधून काढली. एवढंच नाही तर रेतीच्या कणांनी पृथ्वी झाकायची असेल तर त्यासाठी किती कण लागतील याचा हिशोब करण्याची पद्धतही आर्किमिडीजनं शोधली. त्यासाठी मग मोठ्या मोठ्या संख्या लिहिण्याचं तंत्र देखील त्यांनी विकसित केलं. शंखाकार, नळकांड्यासारख्या आणि गोलाकार, म्हणजेच काय, कोन शेप्ड, सिलेंड्रिकल आणि स्पेरिकल या वस्तूंची आकारमानं मोजण्याची पद्धत देखील आर्किमिडीजनं शोधून काढली. या तीनही तऱ्हेच्या वस्तूंचे तळभाग आणि उंची जर सारखी असेल तर त्याची आकारमानं 1, 2, 3 या प्रमाणात असली पाहिजेत असं आर्किमिडीजला वाटायचं. आपली ही कल्पना व्यवहारातही प्रत्यक्षपणे त्यानं करून बघितली आणि यातूनच पुढे गणितातल्या पायची किंमत त्यांनी शोधून काढली. वर्तुळाचा परिघ आणि व्यास, म्हणजेच काय तर एखाद्या सर्कलचा एरिया आणि सर्कमफरन्स यांचं एकमेकांशी असलेलं रिलेशन हे पायनी दाखवलं जाऊ शकतं हे आर्किमिडीजनं सिद्ध केलं. आणि त्यानं हा शोध लावल्यामुळेच आज आपण गणिताच्या सहाय्यानं गोलाकार वस्तूंचं आकारमान काढू शकतो. बरं का दोस्तांनो, आर्किमिडीज हा नुसता गणित करत नाही बसायचा तर तो आपल्या गणितांचा खरा उपयोग दैनंदिन जीवनात कसा होईल याकडेही लक्ष द्यायचा. गणित हे शुद्ध तात्विक रूपाचं आहे असं थोर गणितज्ञ थेल्स, पायथागोरस, युक्लिड आदी मानायचे. गणिताचा व्यवहारामध्ये जास्त उपयोग करू नये अशा मताचे ते होते. पण आर्किमिडीजनं मात्र व्यावहारिक अडचणींवर मात करण्यासाठी आपलं गणिती ज्ञान वापरलं हे विशेषच होय. आर्किमिडीजच्या या वैशिष्ट्याचं पुढे खूप कौतुक झालं. आर्किमिडीजनं सूर्यकिरण आणि आरसे यांचा पण अभ्यास केला होता, म्हणजेच काय सनलाईट आणि वेगवेगळ्या प्रकारचे लेन्सेस यांच्यावर आर्किमिडीजनं खूप अभ्यास केला होता. आरशांच्या सहाय्यानं सूर्यकिरण एकत्रित करून मोठा एक प्रकाशझोत बनवायचा आणि हा प्रकाशझोत म्हणजेच लाईट बीम एवढा प्रखर होता की त्यानं समुद्रातली जहाजं भस्मसात करण्याची प्रखर उष्णता निर्माण व्हायची. हे जेव्हा आर्किमिडीजला कळलं तेव्हा युद्धात शत्रूंची जहाजं जाळण्यासाठी त्यानं आरशांच्या एका विशिष्ट अशा पद्धतीची रचना केली. या तयार केलेल्या आरशांचा वापर टोलेमीनं डिझाईन केलेल्या दीपगृहासाठी करण्यात आला होता, म्हणजेच लाईट हाऊसमधनं जे लाईट बीम्स वेगवेगळ्या जहाजांना दिशा दाखवतात ना ते. दोस्तांनो, आर्किमिडीजनं काय केलं, लाईट हाऊसच्या म्हणजेच दीपगृहाच्या उंच भागात एक मोठा जाळ बनवला आणि त्या जाळातून निघणाऱ्या लाईटला लेन्सेस वापरून आर्किमिडीजनं परावर्तित केलं, वळवलं. मित्रांनो, असं केल्यामुळे रात्रीच्या वेळी 50 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जहाजांना सुद्धा रस्ता दाखवणं शक्य झालं. परिणामी त्यांना तो समुद्रात मार्गदर्शक ठरायचा. रोमनांचा सिसिलीवर फार पूर्वीपासून डोळा होता, त्यामुळे ते वारंवार सिसिली बेटावर हल्ला करायचे. त्यांच्याकडे हजारो सैनिक असून देखील हिरॉन राजा केवळ आर्किमिडीजच्या जोरावर सुटकेसरशी छोट्या लढाया जिंकून घ्यायचा. रोमन सैनिकांची जहाजं आली रे आली की आर्किमिडीज मोठ्या युद्ध तयारीनं असलेल्या जहाजांना यारीच्या सहाय्यानं, म्हणजेच काय पुलीच्या सहाय्यानं वर उचलून घ्यायचा. त्यांना डावी उजवीकडे हलवून समुद्रात बुडवून टाकायचा. त्यामुळे जहाजातील सैनिकांना समुद्रात बुडून मरावं लागायचं. याचप्रमाणे यारीच्या म्हणजेच पुलीच्या सहाय्यानं मोठमोठे दगड त्या जहाजावर टाकून तो ती जहाजं बुडवून टाकायचा. आगळ्या प्रकारची खास रचना केलेले मोठे मोठे असे आरसे वापरून तो शत्रूच्या जहाजांना भर समुद्रात जाळून टाकायचा. रोमन सैनिकांनी तर आर्किमिडीजचा धसकाच घेतला होता. आर्किमिडीजच्या या शास्त्रीय ज्ञानापुढे आणि त्याच्या वेगवेगळ्या आयडियाज पुढे रोमन सैनिकांचं काही चालेना. ते पटापट मृत्युमुखी पडू लागले. त्यामुळे त्यांच्या मनात आर्किमिडीज बद्दल तीव्र भीती निर्माण झाली. या विज्ञान राक्षसापुढे आपलं काहीच चालणार नाही अशी त्यांना खात्री पटली. रोमन सैनिकांनी पुढे पुढे त्याची एवढी धास्ती घेतली की कुठे जरासा दोरखंड किंवा एखादी उभी काठी दिसली किंवा तीव्र प्रकाश दिसला की ते अक्षरशः घाबरून आर्किमिडीज आला, पळा पळा रे, आपला जीव वाचवा, आता आपली धडगत नाही, असं म्हणत अक्षरशः धूम पळ काढायचे. दोस्तांनो, आर्किमिडीजनं एका प्रकारची गोफण सुद्धा तयार केली होती, ज्याला आपण कॅटापुल्ट्स किंवा स्लिंगशॉट्स म्हणतो ना, ते. या गोफणीच्या सहाय्यानं त्याच्या बाजूच्या सैनिकांना रोमन सैनिकांवर दगड गोट्यांचा मारा करणं इतकं सोपं व्हायचं. रोमन सैनिक तर बिचारे हतबल होऊन माघार घ्यायचे, नंतर काही काळाने परत चाल करून यायचे. पण त्यांनी सिरॅक्यूज जिंकण्याचा प्रयत्न काही सोडला नाही. गणितशास्त्र, भूमिती, यंत्रशास्त्र तसंच आपल्या शोधांच्या संदर्भात आर्किमिडीजनं खूप लेखन केलं होतं, पण दुर्दैवानं त्यातलं फारसं आज काही उपलब्ध नाही. मेजरमेंट ऑफ सर्कल, ऑन फ्लोटिंग बॉडीज, ऑन द स्फिअर अँड सिलेंडर, एलिमेंट्स ऑफ मेकॅनिक्स, अशी बरीच पुस्तकं आर्किमिडीजनं लिहिली होती. तो म्हणायचा, ज्यांचं मन ज्ञानग्रहणासाठी उत्सुक आहे त्यांच्याकडे ज्ञान आपोआप चालत येतं, मात्र ते पकडून ठेवता आलं पाहिजे. दोस्तांनो, आर्किमिडीजनं ज्या व्यवहार उपयोगी तत्वांचा, सिद्धांतांचा शोध लावला आणि वापरही केला, ते आपल्या नजरेतून का सुटावे असा प्रश्न त्यावेळी विज्ञानप्रेमींना नेहमीच पडायचा. पुढच्या काळात पास्कल, हायजेन, न्यूटन, फेरमॉन्ट, केपलर, गॅलिलिओ आणि टॉरिचेली अशा अनेक वैज्ञानिकांनी आर्किमिडीजच्या सिद्धांताचा, शोधांचा आपल्या संशोधनात वापर केला आणि विज्ञानात प्रगती साधली. काही वस्तू पाण्यावर का तरंगतात, जहाज का तरंगतं, याबाबत संशोधन करून पदार्थाच्या घनतेशी, म्हणजेच वस्तूच्या डेन्सिटीशी आर्किमिडीजनं त्याचा संबंध लावला होता. इ.स. 216 सिरॅक्यूसच्या राजाचा मृत्यू झाला आणि ही संधी साधून रोमन सेनापती क्लॉडियस मार्सेलिस यानं सिरॅक्यूजवर हल्ला करण्याची योजना आखली. आर्किमिडीज एव्हाना म्हातारा झाला होता, तरी देखील त्याने काही नवीन युद्धयंत्र सिरॅक्यूजच्या लष्कराला तयार करून दिली. युद्ध सुरू झालं. आर्किमिडीजच्या तंत्रज्ञाच्या जोरावर 4 सिरॅक्यूजच्या सैन्यानं रोमन सैन्याला रोखून धरलं, कडवा प्रतिकार केला. पण अखेर फंद फितुरीमुळे, दगाबाजीमुळे मार्सेलिसनं सिरॅक्यू शहर जिंकून त्याच्यावर रोमनांचा कब्जा बसवला. पण दोस्तानो, त्याला चांगलंच ठाऊक होतं की यापूर्वी केवळ आर्किमिडीजच्या वैज्ञानिक ज्ञानामुळे सिरॅक्यूज आपल्याला जिंकता आलं नाही, ही जाणीव मार्सेलिसला असल्यामुळं रोमन सैन्याचं अपरिमित नुकसान केलं असलं तरी आर्किमिडीजला मारायचं नाही आणि त्याच्या विद्वत्तेचा आदर करायचा, असं त्यानं ठरवलं. आर्किमिडीजचा सन्मान करूया अशी इच्छा मनात धरून मार्सेलिसनं आपल्या सैनिकांना आदेश दिला, आर्किमिडीजला आधी शोधा आणि त्वरित माझ्यासमोर हजर करा. पण सैनिकांना वाटलं की असंख्य रोमन सैनिक मारल्यामुळे आपला सेनापती आर्किमिडीजवर रागावलाय आणि त्याला जबर शिक्षा देण्यासाठी बोलवलंय. नाहीतरी रोमन शिपायांचा आर्किमिडीजवर राग होताच, बोलून चालून सैनिकच होते ते. मग आर्किमिडीजचा शोध घेत ते लोकांकडे त्याच्याबद्दल चौकशी करू लागले. अखेर लोकांनी एका गृहस्थाकडे आदरानं बोट दाखवलं. हा बावळटासारखा दिसणारा उघडा बंब माणूस आपल्या नेसलेल्या पंचावर उभ्या आडव्या रेघांच्या आकृत्या काढण्यात तल्लीन झाला होता. आपल्याला गराडा घालणाऱ्या शिपायांकडेही त्याचं लक्ष नव्हतं. मग शिपायांनी आर्किमिडीजला हलवलं, त्याला आपल्या बरोबर येण्यास दरडावलं. आमच्या सेनापतीनं तुला शिक्षा देण्यासाठी बोलवलंय, तू असंख्य रोमन सैनिक मारलेस ना, तर मग भोग आता त्याची शिक्षा. चल लवकर, नाहीतर सेनापती संतापतील. पण सैनिकांचं हे दरडावणं जणू काही आर्किमिडीजला ऐकूच आलं नाही. अखेर त्याला सैनिकांनी फरफटल्यावर त्याची तंद्री भंग पावली आणि तो म्हणाला, बाबा रे, मला उगाच का त्रास देताय? मी गणित सोडवतोय हे दिसत नाही का तुम्हाला? ते सुटल्याशिवाय मला काही येता येणार नाही. या उत्तरानं रोमन सैनिकाचा आपल्या सेनापतीचा हा अपमान आहे असा गैरसमज झाला. रागाच्या भरात द्वेषानं कमरेच्या म्यानातून धारदार तलवार त्यानं बाहेर काढली आणि क्षणार्धात आर्किमिडीसचं शिर धडावेगळं केलं. एका रांगड्या सैनिकानं गैरसमजातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात या थोर वैज्ञानिकाची जीवनज्योत मालवली. रोमन सेनापतीला जेव्हा या दुर्घटनेबद्दल कळलं तेव्हा त्याच्यावर मोठा आघात झाला. त्याने ठरवलं होतं काय आणि झालं भलतंच. मग त्यांनी मोठ्या इतमामानं आर्किमिडीस सारख्या थोर गणिती यंत्रज्ञ वैज्ञानिकाचा अंत्यविधी केला. त्याच्या नातेवाईकांना मदत दिली. आपल्या मृत्यूनंतर आपल्या थडग्यावर एक वृत्तचित्री असावी. त्यामध्ये एक गोल आणि त्याखाली त्या दोघातील प्रमाण दाखवणारं सूत्र कोरण्यात यावं अशी आर्किमिडीसची इच्छा होती. रोमन सेनापतीनं ती इच्छा पूर्ण केली. आर्किमिडीसच्या थडग्यावर त्याच्या या लाडक्या आकृती कोरण्यात आल्या. पुढे काळाच्या ओघ्यात हे थडगं देखील हरवलं. पण त्याच्या मृत्यूनंतर सुमारे 125 वर्षांनंतर एक रोमन वक्ता सिसरो यानं ते शोधून काढलं आणि आपल्या लेखणीच्या सहाय्यानं त्याचा पुनरुद्धार केला. आर्किमिडीजनंही असंच एक यंत्र तयार केलं होतं की ज्यामध्ये सर्व सूर्यमाला आणि तारेच नाही तर सूर्यचंद्रांची ग्रहणं देखील दिसायची. आर्किमिडीजच्या मृत्यूनंतर अडगळीत पडलेलं हे यंत्र सिसरोच्या पाहण्यात आलं आणि म्हणून ते जगाला ज्ञात झालं, कळालं. दोस्तांनो, आजचं युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. पण या विज्ञान युगाच्या अवतरण्याच्या कितीतरी वर्षांआधी आपण शोधलेल्या शास्त्रीय तत्वांचा व्यवहारात उपयोग करून चमत्कार घडवणारा हा थोर गणिती यंत्रज्ञ शास्त्रज्ञ म्हणून आर्किमिडीज याला तोड नाही. त्यानं लावलेले अनेक शोध सुटसुटीत आणि मानवास नेहमीच उपयुक्त होतील असे आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून दैनंदिन जीवनाकडे पाहिल्यास त्यातील असंख्य अडचणींवर मात करण्याचा मार्ग माणसाला आपोआप सापडतो. पण तो शोधण्याची जिद्द आणि शोधक नजर मात्र माणसाजवळ असावी लागते हे दाखवून दिलं ते मात्र आर्किमिडीजनंच. आणि याच कारणामुळे विज्ञान आणि इतिहासात या वैज्ञानिकाला विसरणं कधीच आणि कुणाला शक्य होणार नाही हे निश्चित.